तर्पण है आल्यावर्ती हो तर्पण है आल्यावर्ती अशी ही किमया झाली पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकन उडून गेली रे गेली तशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीची ही पोर आई बापाला विसरली आम्ही पाप झालो पोरांचे माय बाप काय केले आम्ही पाप झालो पोरांचे माय बाप आमच्याच करणीचा हा येतो या आम्हा संताप चंदना परी काय झिजवुनी हो चंदना परी झिजवुनी दै नाही आमची केली पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकन उडून गेली रे गेली तशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीची ही पोर आई बापाला विसरली साहेब झाला मोठा कमवी तो भलत्या नोटा कुण साहेब झाला मोठा कमवी तो भलत्या नोटा वेळेवर अन्न देई ना त्या आई बापाच्या पोटा भीक मागया आई बापानी हो मागाया आई बापानी झोळी ही पसरली पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकन उडून गेली रे गेली तशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीची ही पोर आई बापाला विसरली असून दोन कन्या नांदाया गेल्या चिमण्या काय करू असून दोन कन्या नांदाया गेल्या चिमण्या उठवे ना जागे वर चेले की च्या गावा जाण्या जागे वरती मरून पडावे इच्छा उरली पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकन उडून गेली रे गेली तशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीची ही पोर आई बापाला विसरली खेळीन मी नातवा संग जीवनाला येईल रंग खेळीन मी नातवा संग जीवनाला येईल रंग काय सांगू तुला सोपाना सारे स्वप्नच झाले भंग वृद्ध माता पित्याची अशी ही ओ वृद्ध माता पित्याची अशी ही दशा आम्ही पाहिली पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकन उडून गेली रे गेली तशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीची ही पोर आई बापाला विसरली म्हातारपण हे आल्यावरती हो म्हातारपण हे आल्यावरती अशी ही किमया झाली पंख फुटल्यावर सारी पाखर हुरकन उडून गेली रे गेली तशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीची ही पोर आई बापाला विसरली
अशी आज पोर आई बापाला